नमस्कार, मी सुदर्शन पुत्र आहे. राज्य आभा कोस्ट काउन्सिल देवणीस्वरूप आहे. की गोंदिया जिल्ह्याला पुरुषोत्तमपूर बेगिनीपाडा परिसर कविश्वरी अंतर आयुर्वेद डॉक्टर सप्तमासा फ्री जाईल मध्ये प्रतिदिन लोक भंगा घर येतात. आज पर्यंत ते भंगा घर गुडीक सजा रिपेअर करावी कोस्ट काउन्सिल बातम्यांना जणवायचं आहे. जे सरकार तुरंत ओडिशा डिजास्टर रिकवरी प्रोजेक्ट तरफ अनुसंधान करी सी घर गुड़ी पुनर्निर्माण करने धंदाग्रस्त करते. धन्यवाद.